पाया प्रकाशे राहतुन निवास भूलो मते देवलो पैवासे ते नाम पूर मुनि सासन वासे
अनु